पहिले शमुएल अध्याय 26. जिफी लोक शौलाकडे गिबा येथे येऊन म्हणाले, यशिमोनासमोर हकीला डोंगरात दाविद लपला आहे की नाही? तेव्हा शौल उठला व आपल्याबरोबर इस्रायलाच्या 3,000 निवडक मनुष्यांना घेऊन दाविदाचा शोध करायला जिफ रानात गेला. शौलाने यशिमोनासमोरील मार्गाजवळ हकीला डोंगरावर तळ दिला. तेव्हा दाविद रानात राहत होता आणि त्याने पाहिले की आपला पाठलाग करायला शौल रानात आला आहे. म्हणून दाविदाने हेर पाठवले आणि शौल खचित आला आहे असे त्यास समजले. मग दाविद उठून शौलाने तळ दिला होता त्या ठिकाणावर आला आणि जेथे शौल व त्याचा सेनापती नेराचा मुलगा अब्नेर हे निजले होते ते ठिकाण दाविदाने पाहिले. शौल तर छावणीत निजला होता व त्याच्या सभोवती लोकांनी तळ दिला होता. तेव्हा अहिमलेख हित्ती व सरुवेचा मुलगा अभिषय यवाबाचा भाऊ यांना दाविदाने उत्तर देऊन म्हटले, छावणीत शौलाकडे खाली माझ्याबरोबर कोण येईल? तेव्हा अभिषय म्हणाला, मी तुझ्याबरोबर खाली येईन. मग दाविद व अभिषय रात्री लोकांजवळ गेले आणि पहा, शौल छावणीतच निजला आहे व त्याचा भाला त्याच्या उशाजवळ भूमीत रोवलेला व त्याच्या सभोवती अब्नेर व लोक निजले आहेत. तेव्हा अभिषय दाविदाला म्हणाला, आज परमेश्वराने तुझा शत्रू तुझ्या हाती दिला आहे, तर आता मी तुला विनंती करतो, मला भाल्याने एकदाच घाव मारून त्यास भूमीवर ठार करू दे, मी त्यास दुसरा घाव मारणार नाही. पण दाविद अभिषयाला म्हणाला, त्यांचा वध करू नको, कारण परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकून कोण निर्दोष राहील? दाविद म्हणाला, परमेश्वर जिवंत आहे, परमेश्वर त्यास मारील, किंवा त्याचा मरणाचा दिवस येईल, किंवा तो खाली लढाईत जाऊन नष्ट होईल. मी आपला हात परमेश्वराच्या अभिषिक्तावर टाकावा असे परमेश्वराने माझ्याकडून घडू देऊ नये. परंतु आता मी तुला विनंती करतो की तू त्याच्या उशाजवळचा भाला व पाण्याचा लोटा घे, मग आपण जाऊ. तेव्हा शौलाच्या उशाजवळून भाला व पाण्याचा लोटा हे दाविदाने घेतले. मग कोणाला न दिसता व कोणाला न कळता व कोणी जागा न होता ते निघून गेले, कारण ते सर्व झोपेत होते. परमेश्वराने त्याच्यावर गाढ झोप आणली होती. नंतर दाविद पलीकडे डोंगराच्या शिखरावर जाऊन दूर उभा राहिला आणि त्याच्यामध्ये मोठे अंतर होते. तेव्हा दाविदाने लुकास व नेराचा मुलगा अब्नेर याला हाक मारली. तो म्हणाला, अब्नेरा, तू उत्तर करीत नाहीस काय? तेव्हा अब्नेराने उत्तर देऊन म्हटले, राजाला हाक मारणारा असा तू कोण आहेस? मग दाविद अब्नेराला म्हणाला, तू वीर पुरुष नाहीस काय? आणि इस्रायलात तुझ्यासारखा कोण आहे? तर तू आपला प्रभू राजा याच्यावर पहारा का केला नाही? कारण लोकातला कोणी एक तुझा प्रभू राजा याचा घात करायला आला होता. ही जी गोष्ट तू केली ती बरी नाही. परमेश्वर जिवंत आहे, तुम्ही आपला प्रभू परमेश्वराचा अभिषेक याला राखले नाही, म्हणून तुम्ही मरायला योग्य आहात. तर आता पहा, राजाचा भाला व पाण्याचा लोटा त्याच्या उशाजवळ होता, तो कोठे आहे? तेव्हा शौल दाविदाची वाणी ओळखून म्हणाला, माझ्या मुला दाविदा, ही तुझी वाणी आहे काय? दाविद म्हणाला, माझ्या प्रभू राजा, ही माझी वाणी आहे. तो म्हणाला, माझ्या प्रभू आपल्या दासाच्या पाठीस का लागला आहे? मी तर काय केले आहे? माझ्या हाती काय वाईट आहे? तर आता मी तुम्हास विनंती करतो, माझ्या प्रभू राजाने आपल्या दासाचे बोलणे ऐकावे. परमेश्वराने तुम्हास माझ्यावर चेतवले असले तर त्याने अर्पण मान्य करावे, परंतु मनुष्याच्या संतानांनी चेतवले असले तर ती परमेश्वराच्या समोर शापित होत, कारण आज मला परमेश्वराच्या वतनाचा वाटा मिळू नये म्हणून त्यांनी मला बाहेर लावून म्हटले की जा अन्य देवांची सेवा कर, तर आता माझे रक्त परमेश्वराच्या समक्षतेपासून दूर भूमीवर पडू नये. कारण जसा कोणी डोंगरावर तित्राची शिकार करतो तसा एका पिशवेचा शोध करण्यास इस्रायलाचा राजा निघून आला आहे. तेव्हा शौल म्हणाला, मी पाप केले आहे, माझ्या मुला दाविदा माघारा ये, माझा जीव आज तुझ्या दृष्टीने मौलवान होता, म्हणून मी यापुढे तुझे वाईट करणार नाही. पहा, मी मूर्खपणाने वागून फार अपराध केला आहे. मग दाविदाने असे उत्तर केले की, हे राजा, पहा हा भाला, तरुणातील एकाने इकडे येऊन तो घ्यावा. परमेश्वर प्रत्येक मनुष्यास त्याचा न्याय व त्याचे विश्वासूपण याप्रमाणे परत करो. कारण आज परमेश्वराने तुम्हास माझ्या हाती दिले असता मी आपला हात परमेश्वराच्या अभिषिक्तावर टाकला नाही. पहा, जसा तुमचा जीव माझ्या दृष्टीने मौलवान होता तसा माझा जीव परमेश्वराच्या दृष्टीने मौलवान होवो आणि तो सर्व संकटातून सोडवो. तेव्हा शौल दाविदाला म्हणाला, माझ्या मुला दाविदा, तू आशीर्वादित हो, तू मोठे कार्य करशील व प्रबल होशील. मग दाविद आपल्या वाटेने गेला आणि शौलही आपल्या ठिकाणी परत गेला.